दुर्योधनाला युद्धाचं आव्हान देऊन युधिष्ठिरांनी बाहेर बोलावलं आणि पांडवांपैकी भीमाशी युद्ध करायला दुर्योधन तयार झाला. भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध सुरू होण्याच्या दरम्यान बलराम तिथे उपस्थित झाले. बलरामांना पाहून सर्व पांडव श्रीकृष्ण प्रसन्न झाले. बलरामांजवळ जाऊन त्यांनी चरण स्पर्शपूर्वक बलरामांना वंदन केलं, त्यांची विधीपूर्वक पूजा केली. आपल्या दोन्ही शिष्यांचे युद्ध कौशल्य आपण बघावं अशी विनंती केली. तेव्हा बलराम म्हणाले की तीर्थयात्रेला निघाल्यापासून आज 42 दिवस झाले. पुष नक्षत्रावर मी गेलो होतो आणि श्रवण नक्षत्रावर परत आलो. मी आपल्या दोन्ही शिष्यांचे युद्ध पाहू इच्छितो. पण बलरामांनी सांगितलं की हे युद्ध या तलावा जवळ होण्याच्या ऐवजी कुरुक्षेत्रातल्या समंत पंचक या तीर्थच आधी व्हावं. सर्व सिद्धता झाली आणि भीम आणि दुर्योधन यांचं गदा युद्ध सुरू झालं. अत्यंत बलिष्ठ असे दोघंही गदा युद्धाच्या वेळेला आवाज म्हणजे शरीराचे असून देखील अतिशय चपळपणाने म्हटलेलं होऊ लागले. भीमाने दुर्योधनावर जोरदार आघात करण्यासाठी गदेचा प्रहार केला. दुर्योधनाने कपाळांनी बाजूला सरकून तो प्रहार व्यर्थ ठरवला. भीमाची गदा प्रचंड ध्वनी करत भूमीवर जाऊन पडली. इकडे दुर्योधनाने ताबडतोब ती संधी साधून भीमाच्या छातीवर गदेनी प्रहार केला. त्या आघाताने थोडं जीव मूर्छित झाला, पण लगेच सावध होऊन त्याने दुर्योधनावर प्रति आक्रमण केलं. दोघांचं गदायुद्ध लांबच चाललेलं होतं तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणायला लागला की या दोन वीरांमध्ये रणभूमीमध्ये श्रेष्ठ कोण आहे, कोणामध्ये कोणता गुण अधिक आहे ते मला आपण सांगावं. तेव्हा भगवान म्हणाले की शिक्षण तर दोघांना समान मिळालेलं आहे, भीमसेन बळामध्ये अधिक आहे तर दुर्योधन अभ्यास आणि प्रयत्नामध्ये अधिक आहे. भीमसेन जर धर्मयुद्ध पूर्वक युद्ध करीत राहील तर भीमसेन जिंकणं कठीण दिसत आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. भीमाने दुर्योधनाला अन्यायकारक वाटेल अशा पद्धतीने पण मारलं आहे. युद्धाच्या वेळेला भीमाने दुर्योधनाच्या मांड्यांनी गजेने विदीर्ण करून टाकली अशी प्रतिज्ञा केलेली होती, त्याचा भगवंतांनी उल्लेख केला. गदायुद्धामध्ये मांडीवर प्रहार करणं हे अन्यायकारक समजलं जातं, नियमबाह्य समजलं जातं. पण श्रीकृष्ण म्हणाले की महाबाहू भीमसेन जर याला अन्यायी मारणार नसेल तर दुर्योधनच भीमाला मारून तुमचा हानी समस्त गुरुकुलाचा राजा होऊ शकतो. श्रीकृष्णांचा अभिप्राय अर्जुनाच्या लक्षात आला. त्याने भीमसेनाला कशा प्रकारे संकेत केला. अर्जुनाने भीमसेन पाहत असताना आपली दावी मांडली होती. संकेत लक्षात घेऊन भीमाने अत्यंत चपळाईने अनेक प्रकारची मंडळ दाखवायला सुरुवात केली. दुर्योधनाला हा कशा रीतीने आघात करणार आहे हे समजेल असं झालं आणि संधी साधून भीमसेनाने मोठ्या चपळाने दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार केला. भीमाने मारलेली गदा एखाद्या वज्र जसं पडावं तसं बलवान दुर्योधनाच्या मांडीवर आपटली आणि मांड्याचा अक्षरशः तसा सूर झाला. दुर्योधन भूमीवर पडला. भीम हर्षोन्मत्त होऊन त्याच्या जवळ गेला. दुर्योधनाने आजपर्यंत केलेली सगळी दुष्कर्म भीमाने दुर्योधनाला सांगितली. त्याच्या मस्तकाला लाथ मारली, मुकुट लाथ मारून उडवला. विभीषणाने भीमाच्या या कृत्याचा निषेध केला. भीमाचं हे कृत्य पाहून बलराम मात्र क्रुद्ध झाले. आपले दोन्ही बाहू उंचावून ते ओरडले की तुझा धिकार आहे, धर्मयुद्धात नाभीच्या खाली प्रहार करू नये असा शास्त्राचा सिद्धांत आहे, तू इथं स्वेच्छाचार केलेला आहे. दुर्योधनाकडे पाहून बलरामांचे डोळे क्रोधाने लाल झाले. ते म्हणाले की हा माझ्या इतकाच गदायुद्धामध्ये बलवान होता, अन्यायाने दुर्योधनाचा वध झाला एवढंच नाही तर या ठिकाणी माझाही अपमान झालेला आहे. असं म्हणून बलरामांनी आपला नांगर उचलला आणि ते भीमसेनावर धावून गेले. मात्र बलरामांचा असा आवेश पाहून भीम व्यक्तीची काही व्यतीत न होता जाग्यावर शांतपणे उभा होता. भगवान श्रीकृष्ण पुढे त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या बलवान बाहूंनी बलरामांना धरून ठेवलं, त्यांना शांत करत ते म्हणाले की पांडव आमचे मित्र आहेत ते शुद्ध पुरुषार्थाचा आश्रय करून आतापर्यंत राहिलेले आहेत. शत्रूंनी त्यांच्याशी फार छळ कपट केलेला आहे. ते आपल्या प्रतिज्ञेचं पालन करत आहेत. प्रतिज्ञेचं पालन करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. भीमानी सभेत प्रतिज्ञा केलेली होती की युद्धामध्ये जटायुद्धामध्ये दुर्योधनाच्या मांड्या मोडून टाकली. आपल्या प्रतिज्ञेची पूर्तता भीमानी केलेली आहे. आणि महर्षी मैत्रेयांनी दुर्योधनाला पूर्वी शापही दिलेला होता की भीमसेन दयेनी तुझ्या मांड्या युद्धात तोडी. ऋषींच्या शापाप्रमाणे भीमानी वर्तन केलेलं आहे. याच्यात भीमाचा मला तर काही दोष दिसत नाही. पांडवांचा आणि आपला रक्ताचा संबंध आहे. पांडवांच्या वृद्धीत आपलीही वृद्धी आहे. म्हणून तू क्रोध करू नको. तर बंधा म्हणाले की श्रेष्ठ पुरुषांनी आतापर्यंत धर्माचं चांगल्या रीतीने आचरण केलेलं आहे. पण अर्थ आणि काम यांच्या योगाने हे आचरण संकुचित होऊन जात. धर्माच्या अर्थाच्या लोभाने धर्माला सलामी होऊन दिली आहे असं मला वाटत. बलरामांना शांत करत भगवान म्हणाले की तुम्ही धर्मात्मा क्रोधरहित धर्मवत्सल म्हणून विख्यात आहात. म्हणून शांत व्हा, क्रोध करू नका. शिवाय असं समजा की कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. भीमसेनाच्या प्रतिज्ञेकडे देखील लक्ष द्या. आज भीम वडील आणि प्रतिज्ञा यांच्या ऋणातून मुक्त होवो असं मला वाटतं. तरी बलराम फारसे प्रसन्न झाले नाही. ते म्हणाले की भीम कपटपूर्ण युद्ध करणारा योद्धा म्हणून दुर्योधन सद्गतीला प्राप्त होईल. बलराम रथावर आरूढ झाले आणि द्वारकेकडे निघून गेले. भीम अतिशय प्रसन्न झाला. युधिष्ठिराला प्रणाम करून हात जोडून म्हणाला की महाराज, आज ही सर्व पृथ्वी निष्कंटक झाली, मंगलमयी झाली. आता आपण या पृथ्वीचं शासन करावं. आपण आता आपल्या धर्माचं पालन करावं. युधिष्ठिर म्हणाला की भीमा, तू वैराचा अंत केला. राजा दुर्योधन मारला गेला. श्रीकृष्णांच्या मताचा आश्रय करून आम्ही ही पृथ्वी जिंकून घेतलेली आहे. दुर्योधन मारला गेल्यामुळं पांचाल आणि पांडवगीर अत्यंत हर्षित झाले. त्यांनी सिंहनाद करून आनंद व्यक्त केला. काही जण हात परिहास करू लागले. आपली दुर्योधनाला मानल्यामुळे तुझं यश सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं ते वारंवार भीमाला म्हणायला लागले. श्रीकृष्ण म्हणाले की मेलेल्या शत्रूला त्याची निंदा करून पुन्हा पुन्हा मारणं उचित नाही. या मंदबुद्धी दुर्योधनाला आता वारंवार कठोर वचनाने तुम्ही घायाल करता आहात. हा तर कधीच नेलेला होता की जेव्हा यांनी लोभवश पापी लोकांना सहाय्य केले. विदुर, भीष्म, द्रोण, कृप सर्वांनी वारंवार प्रार्थना केली होती. पण यांनी पांडवांचा राज्यभाग पांडवांना दिला नाही. आता मात्र हा ना कुणाचा शत्रू ना कुणाचा मित्र. तुम्ही आता शीघ्र रथांवर बसा. आपल्या शिबिराकडे आपण जाऊ. हा पापात्मा आपले मंत्री कुटुंब आणि भावासहित मारला गेला. मोठी भाग्याची गोष्ट झाली. भगवान श्रीकृष्णांची अशी वचनं ऐकून दुर्योधन तळहाताच्या जोरावर अर्धवट फुटू लागला. आपल्या भोया वक्र करून क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांना गादी प्रदान करायला लागला. तो म्हणाला की भीमाला माझ्या मांड्या तोडण्याचा संकेत देण्यास तूच अर्जुनाला सांगितलं. भीष्म द्रोण यांना तुम्ही कसं मारलं ते मला ज्ञात आहे. इंद्रदत्त शक्ती घटोत्कचावर तू सोडायला लावली. अश्वसेन सर्प कर्णाच्या बाणावर बसून अर्जुनाला मारायला आलेला असताना तू अर्जुनाला वाचवलं. कर्णाच्या रथाचं उडात खड्ड्यात जाळलं जात असताना एक काढण्यात व्यग्र असणाऱ्या कर्णाला तू अधर्माने मारलं. भीष्म द्रोण कर्ण यांच्याशी जर सरळ भावाने युद्ध झालं असतं तर खचित तुमचा विजय झाला नव्हता. दुर्योधनाच्या या भाषणाला आणि त्यांनी केलेल्या आरोपांना भगवंतांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की तू पापाच्या मार्गावर पाऊल ठेवलं आणि त्यामुळे तुझे बंधू बांधव पुत्र सेवक सुहृदगण सर्व मारले गेले. भीष्म द्रोणाचार्य तुझ्या दुष्कर्मांनी मारले गेले. कर्ण देखील तुझ्या स्वभावाचं अनुकरण करत होता म्हणूनच तो युद्धात मारला गेला. तू शकुनीचं मत मानले गेलं. मी मागणी केलेली होती तरी पांडवांना तू त्यांची पैतृक संपत्ती दिली नाही. त्यांचं राज्य दोघांनी तू त्यांना परत करत नव्हता. भगवंतांनी दुर्योधनाला त्याच्या एकेक दुष्कर्मांचं स्मरण करून दिलं. त्याच्यामध्ये भीमाला विषम कारण लक्षागृहामध्ये पांडवांना कुंती सतत जाळण्याचा प्रयत्न करणं, कपट दूत खेळणं, दूताच्या वेळेला द्रौपदीचा अपमान आणि छळ करणं, जयद्रथाकडून द्रौपदीचं हरण करायला लावणं, अभिमन्यूचा अधर्मानी वध आणि भगवंत म्हणाले की याच कारणासाठी तुझी आज मानला गेलेला आहे. भगवान म्हणाले की तू आमची अनुचित कार्य म्हणून जी दाखवतो आहे ती सर्व तुझ्या दोषांमुळे केली गेली. बृहस्पती आणि शुक्राचार्य यांची युतीवचन ऐकली नाही. तू वृद्धांची उपासना केली नाही. तू वृद्धांची हितकर वचन ऐकली नाही. तू अत्यंत प्रबळ लोभ आणि कृष्णा यांना वश झाला. जी करू नाही अशी सर्व कृत्य तुझ्या हातून पडली. त्याचा परिणाम आता तुला भोगायलाच लागेल. नेतम दुर्योधनाने काही उत्तर दिलं नाही. तो म्हणायला लागला काही असलं तर माझा अंत मात्र चांगला झाला असं दुर्योधन म्हणू लागला. भीष्म द्रोण कर्ण यांना अधर्माने मारलं हे दुर्योधनाचं म्हणणं ऐकून पांडव शोकाकुल झाले. तेव्हा भगवान पांडवांना म्हणाले की हे सर्व महारथी अत्यंत शीघ्रतापूर्वक अस्त्र विद्येमध्ये पारंगत होते, अस्त्र चालवणारे होते. त्यांना धर्मानुकूल सरलतापूर्वक युद्धाने तुम्ही खरंच मारू शकत नव्हता. तुमचं हित इच्छिणाऱ्या मीच वारंवार मायेचा प्रयोग केला. अनेक उपायांनी युद्धभूमीत त्यांचा मी वध केला. मी जर असं केलं नसतं तर तुम्हाला विजय राज्य धन प्राप्त झालं नसतं. भीष्म द्रोण कर्ण भूमिश्रवा हे चारही अतिरथी म्हणून पृथ्वीवर विश्वास होतो. साक्षात लोकपाल देखील धर्मयुद्ध करून यांना मारू शकत नव्हता. हा धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन युद्धात थकणारा होता. याला दंडधारी काळ देखील धर्मानुकूल युद्ध करून मारू शकत नव्हता. शेवटी भगवान म्हणाले की शत्रू मारला गेला आहे. तुम्ही अपराधी विचार मनात न ठेवलेला चांगला. अति शक्तिशाली शत्रू नाना प्रकारच्या कूटनीतीने मारायला योग्य असतात. असुरांचा विनाश करणाऱ्या देवांनी पूर्वी देखील या मार्गाचा अवलंब केलेला आहे. श्रेष्ठ पुरुष ज्या मार्गाने गेले त्याचं अनुकरण सर्व लोक करतात. दुष्कर्मच्या विषयी अतिरेकी आणि अनाथही दया सर्वस्वी आयोग्य आहे. धर्माच्या विजयासाठी क्वचित बाह्यत अधर्माचा अवलंब करावा लागतो, पण तो विवेकात जमा होतो असं भगवंतांना म्हणाले. पांडवांनी समस्त पांडव भगवंतांची वचन ऐकून प्रसन्न झाले. त्यांनी आपापले शंख फुंकले. भगवंतांनी आपला पार्श्वजन्य शंख फुंकला. सर्वांना उद्देशून म्हणाले की आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता या सायंकाळी विश्राम करण्याची इच्छा होत आहे. हे सर्व राजांनो, आपण सर्वजण घोडे हत्ती रथ यांच्यासह आज विश्रांती घेऊ. भगवान श्रीकृष्णांच्या सूचनेवरून सर्वजण शिबिराकडे निघाले. पांडवांनी प्रथम दुर्योधनाच्या शिबिरात प्रवेश केला. दुर्योधनाचे सेवक हात जोडून पांडवांसमोर उभे राहिले. पांडव आपापल्या रथातून उतरले. भगवंत अर्जुनाला म्हणाले की तू गांधी मनुष्य बाणांचे दोन अक्षय भाटे घेऊन खाली उतर, तुझ्यानंतरच मी उतरेल यातच तुझा विचार आहे. मनुष्य आणि भाट्यांसह अर्जुन खाली उतरला. नंतर भगवंतांनी घोड्यांना सोडलं आणि ते स्वतः रथाखाली उतरले. भगवान खाली उतरल्यानंतर तो ध्वज स्वरूप असलेला दिव्य वानर जो अर्जुनाच्या रथाचं रक्षण करत होता तो रथावरून अंतर्धान पावला. आणि ताबडतो तो विशाल अग्नि प्रज्वलित झाला. आणि रथाच्या सगळ्या अंग उपांगांसकट तो जळून भस्म होऊन भूमीवर पडला. पांडव आश्चर्यचकित झाले. अर्जुनाने हात जोडून प्रणिपात केला. प्रेमपूर्वक भगवंतांना विचारलं की हे काय आणि कसं घडलं. तेव्हा भगवंत म्हणाले की हा रथ नाना प्रकारच्या अस्त्रांनी पूर्वीच बद्ध झालेला होता, पण त्याच्यावर माझ अधिष्ठान असल्यामुळं तो भस्म होऊ शकला नाही. आज तुझ कार्य पूर्ण झाल्यामुळं मी याला सोडलं. म्हणून ब्रह्मास्त्राच्या तेजांपूर्वीच दग्ध झालेला हा रथ आता मात्र नष्ट होऊन गेलेला आहे. श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे वळले आणि त्याला हृदयाशी लावलं. स्मितपूर्वक त्याला म्हणाले की सुदैवाला पुन्हा विजय झाला. सगळे शत्रू मारलेले गांधीवधारी अर्जुन नसेल तू नकुल स्वरदेव या थोर संग्रामातून वाचला आणि तुम्ही कुशल आहात ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता समयानुसार जे कार्य प्राप्त होईल तर ते शीघ्रपणे करावं. भगवान म्हणाले की मी पूर्वी अर्जुनाबरोबर उपप्लव्य नगरामध्ये आलो होतो तेव्हा मधुकरच अर्पण करून तुम्हाला म्हणालेला होता की हा अर्जुन तुझा भाऊ आणि सखा आहे. याचे तू सर्व आपत्तीतून रक्षण कर. तेव्हा तथा तू म्हणालो होतो हे राजेंद्र तुझा तो शूर वीर सत्य पराक्रमी बंधू सभ्यताचे अर्जुन माधव दूध सुरक्षित राहून विजयी झालेला आहे. त्या विनाशकारी संग्रामातून बंधूंसह जीवित राहिलेला आहे. ते ऐकून राजा युधिष्ठिर म्हणाला की हे श्रीकृष्ण द्रोणाचार्य कर्ण यांनी ज्या ब्रह्मास्त्रांचा प्रयोग केला होता त्याला तुझ्याशिवाय अन्य कोण सहन करू शकत होत. साक्षात वज्रधारी इंद्र देखील त्याचा आघात सहन करू शकत नव्हता. तुझ्याच कृपेने संशक्त गण पराभूत झाले. अर्जुन युद्धात कधीही परांमुख झाला नाही. तुझ्या अनुग्रहातच ते फळ आहे. तुझ्यामुळं अनेक वार आमच्या कार्याची सिद्धी झालेली आहे. आम्हाला तेजाचे शुभ परिणाम प्राप्त झालेले आहेत. मला उपकुलव्य नगरामध्ये कृष्ण गर्भायनाने सांगितलेलं होतं की यतो धर्म तथा हा कृष्ण यथा हा कृष्ण हा तथो गया. पांडवांनी दुर्योधनाच्या शिबिरात प्रवेश केला. तेथील सगळा कोष रत्न संचय भांडार ताब्यात घेतला. धनाच अक्षय भांडार प्राप्त करून शत्रु विजयी महाभाव पांडव जोर जोराने हर्षवृद्धी करू लागले. त्यांनी आपली आपली वाहनं सोडून दिली. त्यांचा तिथंच विश्रांती घेण्याचा विचार होता. पण श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की आजची रात्र आम्हाला आपल्या कल्याणासाठी शिबिराच्या बाहेरच राहिलं पाहिजे. ठीक आहे असं म्हणून पांडव सांगते की श्रीकृष्णांबरोबर आपल्या मंगलासाठी शिबिराच्या बाहेर पडले आणि कोकवतीच्या तटावर जाऊन त्यांनी निवास केला. आपण आता गीत ऐकू आणि मग पुढचा कथा पाहतो.
तुझ्या नामात रे गोरवा, तुझ्या नामात रे गोरवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोरवा, तुझ्या नामात रे गोरवा, तुझा सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, तुझा सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, वेळोवेळी संकटातून सारी ते मानवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोरवा, तुझ्या नामात रे गोरवा, वीराहून भक्तीसाठी गोपगया यमुना साठी, वीराहून भक्तीसाठी गोपगड्यांसह यमुनासाठी, नंदाधरचा गाई हा किती, नंदाधरचा गाई हा किती, गोकुळी यादवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोरवा, तुझ्या नामात रे गोरवा. धनुर्धर पाठासाठी चक्र सुदर्शन देऊन हाती वीर धनुर्धर पाठासाठी चक्र सुदर्शन देऊन हाती रथ हा पुनिया पांडवांचा रथ हा पुनिया पांडवांचा परिषी कौरवा केशवा मानवा तुझा नामात रे बोलवा तुझा नामात रे बोलवा केशवा मानवा तुझा नामात रे बोलवा तुझा नामात रे
भोगवती नदीच्या तटावर युधिष्ठिर अत्यंत तज्ज्वलित वाणीने श्रीकृष्णांना म्हणू लागला की आमच्यासाठी तू अनेक गदांचे आघात सहन केले, परिघांचे मार्ग मार सोडले, सोमर सरसू यांचेही आघात झेलले, पुष्कळ कठोर वचन तुला आमच्याकरता ऐकायला तुझ्यावर रणभूमी शस्त्रांचे प्रहार झाले, दुर्योधन मारला गेल्यावर ते सारे आघात सफल झाले हे श्रीकृष्ण आता असं कर की ज्या योगे हे केलेलं सर्व पुन्हा नष्ट होणार नाही. म्हणू लागला की विजय प्राप्त झाल्यावरही माझं मन संदेहाने एकावत आहे. तू गांधारीच्या क्रोधाचा विचार कर. गांधारी उग्र तपस्येने कित्येक वर्ष आपल्या शरीराला दुर्बल करते आहे. आपल्या पुत्रांचा पौत्रांचा वध झालेला ऐकून ती निश्चित आम्हाला जाळून टाकली. तिला प्रसन्न करण्याचं कार्य मला या क्षणाला समयोचित वाटत आणि हे पुरुषोत्तमा तुझ्या पूर्वीची दुसरा कोण आहे की जो पुत्र शोकाने दुर्बल आणि क्रोधाने थोडे लाल करून बसलेल्या गांधारीकडे थोडे वर करून पाहू शकेल. गांधारीला शांत करण्यासाठी तिथं तिथं जाणं मला उचित वाटत आहे. गांधारीला शांत करण्याचं कार्य आवश्यक होत आणि कठीण होत. भगवान श्रीकृष्णांशिवाय अन्य कोणीचे करूही शकत नव्हत. भगवंतांनी हे कार्य अत्यंत उत्तम रीतीने विवेकाने कौशल्याने चातुर्याने नीती निपुणतेने असं पार पाडलं. श्रीकृष्णांनी तत्काळ दारुकाला बोलावलं, आपला रथ सज्ज करायला सांगितला आणि रथावर आरूढ होऊन ते हस्तिनापुराकडे गेले. हस्तिनापुरात प्रवेश केल्यानंतर धृतराष्ट्राला त्यांच्या आगमनाची सूचना दिली गेली. ते धृतराष्ट्राच्या प्रासादात गेले. धृतराष्ट्राच्या प्रासादात तिथं अगोदर श्री व्यास उपस्थित होते. त्यांना आणि धृतराष्ट्राला चरण स्पर्शपूर्वक वंदन करून त्यांनी कोणत्याही व्यग्रतेशिवाय गांधारीला देखील प्रणाम केला. भगवंतांनी धृतराष्ट्राचा हात प्रथम हातात घेतला आणि आश्चर्यकारक रीतीने अत्यंत मोकळ्या स्वराने एक प्रकारे गळा काढून मोठमोठ्यांदा ते रडू लागले. धृतराष्ट्रांनी या प्रसंगी काय करावं ते कळेना. महाभारतकार म्हणतात की त्या लीला नाटकी श्रीकृष्णांनी अशोकाचे अश्रू गाळल्यानंतर शुद्ध जलाने आपले डोळे विधीपूर्वक आगमन केलं आणि धृतराष्ट्राला म्हणाले की काळाच्या द्वारा जे काही घडलेलं आहे आणि घडत आहे ते तुला चांगल्या रीतीने माहीत आहे. हे सर्व पांडव नेहमीच तुझ्या इच्छेप्रमाणे वागणारे आहे. आपल्या कुळाचा आणि क्षत्रिय समूहाचा विनाश होऊ नये म्हणून त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला. वनवासाचा नियत काळ संपेपर्यंत सर्व कष्ट विमुक्तपणाने सहन केले. पांडव शुद्ध भावाने तुझ्याकडे आलेले होते. त्यांना कप्तानी दिवसात हरवून वनवासाला पाठवलं गेलं होतं. पांडवांना अज्ञातवासाचे आणि अन्यही अनेक क्लेश भोगावे लागले असं सांगून भगवंतांनी स्वतः केलेल्या शिष्याचं स्मरण धृतराष्ट्राला करून दिलं. ते म्हणाले की युद्ध समोर येऊन घेतलेलं असताना मी स्वतः शांती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. सर्व लोकांच्या समक्ष तुझ्याजवळ पांडवांकरता केवळ 5 गावं मागितली, पण त्यावेळेला तुझी काळाने प्रेरित होऊन लोभवश झालेला होता. ही 5 गावं देखील तू दिली नाही. धृतराष्ट्रा, तुझ्या अपराधाने सर्व क्षत्रियांचा आणि तुझ्या मुलांचा वध झाला. भीष्म, द्रोण, कृपण, सोमदत्त, बाल्मिक, विदुर सर्वजण तुझ्याजवळ शांतीची याचना करत होते, पण तू ते केलं नाही. मी असं पाहतो की काळाच्या प्रभावामुळे ज्यांचं चित्त मोहामध्ये अडकत आणि दूषित होत ते सर्व तुझ्या नजरेत वागतात. तुझी बुद्धी देखील अशी मोहित झालेली होती याला कालयोगाशिवाय दुसरं काय म्हणायचं. भगवंतांनी धृतराष्ट्राचा दोष प्रथम उदन करून नंतर धृतराष्ट्राच्या पदरात टाकला आणि त्याला स्पष्ट बजावलं की तू कोणत्याही परिस्थितीत पांडवांवर दोषारोपण करू नये असं मला वाटतं. धर्म, न्याय, स्नेह कोणत्याही दृष्टीने महात्मा पांडवांचा झालेल्या गोष्टी थोडाही अपराध नाही. हे सर्व तुझ्याच अपराधाचं फळ आहे. त्यामुळे तू पांडवांच्या बाबत दोषदृष्टी ठेवू नको. धृतराष्ट्राची सांप्रतिक दुःस्थिती त्याच्या निदर्शनाला आणून भगवान म्हणाले की आता तर तुझं सगळं कुल वंश पांडवांकडून चालणार आहे. तुला आणि गांधारीला पिंडदान देखील पांडव करतील. त्यांच्यावरच तुझ्या कुळाचं सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे तू आणि यशस्वी गांधारी तुम्ही दोघांनीही पांडवांचं वाईट करण्याचा विचार कधीही मनात आणू नका. हे भरतश्रेष्ठा, तू सर्व गोष्टींचा आपल्या अपराधांचा विचार करून पांडवांच्या प्रती कल्याणाची भावना ठेव आणि त्यांचं रक्षण कर. युधिष्ठिराच्या मनात तुझ्याविषयी किती भक्ती आणि किती स्वाभाविक स्नेह आहे हे तू जाणतो. आपल्या अपराधी शत्रूंचा संहार करून तो रात्रंदिवस शोकाग्नीमध्ये जळतो आहे. तुझ्यासाठी आणि गांधारीसाठी तो निरंतर शोक करतो आहे. त्याला शांती मिळत नाहीये. तुम्ही पुत्र शोकांनी संतप्त झालेले आहात. तुमची बुद्धी आणि इंद्रिय शोकाने व्यापूळ झालेली आहे. अशा स्थितीमध्ये युधिष्ठिर स्वतः अत्यंत लज्जित आहे म्हणून तुझ्यासमोर येत नाही. धर्मराष्ट्राशी असं बोलून शोकाने दुर्बल झालेल्या गांधारीकडे भगवंत वळले. खरं म्हणजे युधिष्ठिराने गांधारीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवंतांना पाठवलेलं होत, पण श्रीकृष्णांनी गांधारी ऐकत असताना प्रथम धृतराष्ट्राशी बोलणं केलं जे गांधारीशी बोलू शकत नव्हते ते धृतराष्ट्राशी बोलून संपवलं आणि दोष पांडवांचा नसून धृतराष्ट्राचा आहे आणि त्याला आणि गांधारीला देखील इथून पुढे पांडवांचाच आधार आहे हे गांधारीच्याही लक्षात येईल अशा रीतीने धृतराष्ट्राच्या कानावर घातलं. त्यामुळे भगवंतांचं गांधारीशी बोलण्याकरता असलेलं अर्ध्याहून अधिक काम झालेलंच होत. गांधारीशी तिच्यापुरतं बोलताना भगवंत म्हणाले की मी तुला जे सांगतो आहे ते तू लक्षपूर्वक ऐकणे समजून घे. जगात तुझ्यासाठी सपोबलाने संपन्न अशी स्त्री दुसरी कोणी नाही. हे महाराणी तुला आठवत असेल की त्या दिवशी सभेत माझ्या समक्ष तू दोन्ही पक्षांना हितकारक धर्म आणि अर्थ यांनी युक्त असं वचन बोललेली होती पण तुझ्या मुलांनी ते मानलं नाही. मी ऐकत असताना मोठ्या कठोरपणाने तू दुर्योधनाला म्हणालेली होती की हे मुढा माझं वचन आहे जिथे धर्म असतो तिथे जय असतो ते तुझं वचन ठरलेलं आहे. त्यामुळे तू मनात शोक करू नकोस. भगवान म्हणाले की पांडवांच्या विनाशाचा विचार तुझ्या मनात तेव्हाही येता कामा झाले. ते महापवित्र कल्याणे तुझ्या ठिकाणी तपश्चर्याच्या बलाने क्रोधयुक्त दृष्टीच्या द्वारा चराचर प्राण्यांसह सर्व पृथ्वीला भस्म करण्याची शक्ती आहे हे मी जाणतो. गांधारी श्रीकृष्णांना म्हणाली की हे केशवा तू म्हणतोस ते खरं आहे. आतापर्यंत माझ्या मनात तीव्र व्यथा होती, माझी बुद्धीही विचलित झालेली होती, पण आता तुझी वाक्य ऐकून माझी बुद्धी स्थिर झालेली आहे. माझ्या क्रोधाचा आवेश उतरल्यासारखा मला वाटत आहे. हे श्रेष्ठ केशवा हे राजा अंध आहे, वृद्ध आहे, यांचे सर्व पुत्र मारले गेलेले आहेत. आता पांडव वीरांबरोबरच तू यांचं आश्रय जात आहे असं म्हणून पुत्र शोकाने परत गांधारी संतप्त झाली. आपलं मुख वस्त्रांनी झाकून मोठ्यांनी लढाई लागली. भगवंत तुला आश्वस्त करत होते, तुझं सांत्वन करत होते. अचानक भगवंत कुठून उभे राहिले. ज्यांना नतमस्तक होऊन त्यांनी प्रणाम केला. धृतराष्ट्राला म्हणाले की कुरुश्रेष्ठ आता मी तुझा विरोध घेतो, तू आपल्या मनाला शोकमग्न करू नकोस. मला असं समजतं आहे की अश्वत्थामाच्या मनात काही पापपूर्ण संकल्प निर्माण झालेला आहे म्हणून मी अचानक चुकलो. त्यांनी रात्री झोपेतच पांडवांच्या वधाचा विचार केलेला आहे तेव्हा गांधारीसह धृतराष्ट्र श्री कृष्णांना म्हणाले की तू शीघ्र जा, पांडवांचं रक्षण कर, मी तुझी परत भेट घेईन. भगवान श्रीकृष्ण तात्काळ तिथून निघाले. व्यासांनी पुढचं सांत्वनाचं काम सुरू केलं. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराहून निघाले, पांडवांकडे आले. त्यांनी सर्व समाचार पांडवांना सांगितला. त्यांच्याबरोबर ते सावधपणाने राहिले. इकडे रक्तानी माखलेला आणि मांड्या मोडून पडलेला दुर्योधन भूमीवर तडफडत पडलेला होता. त्यांनी अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा यांना निरोप पाठवून बोलवून घेतलं. दुर्योधनाची ती अवस्था पाहून अश्वत्थामाने शोक करायला सुरुवात केली. नंतर अश्वत्थामा क्रुद्ध झाला. त्यांनी सर्व प्रांतांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. ती ऐकून दुर्योधन अत्यंत प्रसन्न झाला. त्यांनी तिथंच कृपाचार्यांकरवी अश्वत्थामाला सेनापती पदावर अभिषिक्त केले. अश्वत्थामाने नंतर दुर्योधनाचा निरोप घेतला. ते तिथेही तिथून निघून गेले. त्याच्या घोर वनात ते जळून बसले. कृपाचार्य आणि कृतवर्मा तिथं निद्रिस्त झालेले असताना अश्वत्थामा मात्र जागाच होता. त्यांनी तिथे एक भयंकर दृश्य पाहिलं की एका छोट्या वृक्षावर असंख्य कावळे उठलेले होते. एक घुबड तिथं आलं आणि त्यांनी असंख्य कावळ्यांना झोपेतच मारून टाकलं. ते पाहून अश्वत्थामेला असं सुचलं की आपणही हाच मार्ग अवलंबला पाहिजे. कृपाचार्य आणि कृतवर्मा यांनी विरोध केलेला असतानाही अश्वत्थामा पांचालांना आणि पांडवांना ठार मारण्यासाठी शिबिराजवळ आला. शिबिराच्या द्वारावर एक तेजस्वी विशाल काय अद्भुत प्राणी दार आडून उभा होता. अश्वत्थामाने त्याच्यावर दिव्य अस्त्रांनी मारा केला. अश्वत्थामाचं काही चालेना अखेर अश्वत्थामाने भगवान शंकरांची आराधना केली आणि जेव्हा तो आत्मसमर्पण करायला तयार झाला तेव्हा शंकर प्रगट झाले. त्यांनी श्रीकृष्णांची प्रशंसा अश्वत्थामासमोर केली आणि म्हटलं की त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पांचालांचं रक्षण केलेलं होतं, पण आता पांचालांचं आयुष्य संपलेलं आहे असं सांगून शंकरांनी अश्वत्थामाच्या शरीरात प्रवेश केला. त्याला एक उत्तम खड्ग दिला. कृतवर्मा कृपाचार्य तिथे येऊन पोहोचले. त्यांना दारा उभं करून अश्वत्थामा आत शिरला आणि त्यांनी क्रूरपणाने दृष्ट घेऊन उत्तम ऊर्जा युद्धामध्ये आणि सर्व पांचालांना आरडाओरडा ऐकून जे राजे द्रौपदीचे मुलगे जागे झाले आणि शस्त्र घेऊन धावले त्या सर्वांना अश्वत्थामाने ठार मारले. अश्वत्थाम्यापासून वाचून बाहेर निघालेले त्यांना कृपाचार्य आणि कृतवर्मा यांनी ठार मारली. अशा प्रकारे कार्य करून ते दुर्योधनाकडे आले. दुर्योधनाला त्याही स्थितीत फार आनंद झाला. त्यांनी मोठ्या आनंदाने प्राणांचा त्याग केला. दृष्टधुंडाचा सारथी या संहारातून कसा बसा सुटला आणि सकाळ होता होता त्यांनी हा भयंकर समाचार युधिष्ठिराला सांगितला. युधिष्ठिराला हे ऐकून मोठ्या झाली. सावध झाल्यावर तो म्हणाला या पृथ्वी तलावर एकूण पदार्थांची गती जाणणं अत्यंत दुष्कर आहे. काही लोक पराजित होऊन जिंकतात आणि जिंकून देखील हरलो. युधिष्ठिरांनी द्रौपदीला बोलावून घेण्यासाठी म्हणून नकुलाला पाठवलं. तो स्वतः आणि अन्य सर्व स्वरूप या सौहार स्थळाकडे गेले आणि तिथं भयानक दृश्य पाहून युधिष्ठिर शोकाने विवर्ण होऊन गेला. नकुल द्रौपदीला घेऊन त्या घटनास्थळी आला. तिथलं दृश्य पाहून ती अक्षरशः कंपित झाली. धरणीवर कोसळली. भीमसेनाने तिला उठवलं, सांत्वन करून जीव दिला. द्रौपदीने फार मोठा विलाप केला. युधिष्ठिराला उद्देशून ती म्हणाली की आज जर रणभूमीवर पराक्रम करून संबंधी जनांसह पापाचारी द्रोणाचार्यांच्या मुलाचे प्राण जर हरण करणार नसाल तर मी इथंच अन्न त्याग करून आपल्या जीवनाचा अंत करेन. त्यावेळी सर्व पांडव मी ऐका. अश्वत्थामा आपल्या पापकर्माचं फळ प्राप्त करणार नाही तर मी प्राणत्याग करेन. तिथे शरीराला उद्देशून तिथे काही बोलली त्याच्यात शोक होता, उपरोधक होता, सुराची आस होती. तिथे तिला म्हणाला की तू धर्म जाणते, तुझे दुसरे बंधू धर्मपूर्वक युद्ध करून धर्मानुकूल मृत्यू पावलेले आहेत, त्यांच्यासाठी शोक करणे योग्य नाही. आणि अश्वत्थामा दुर्गम वनात निघून गेलेला आहे, आम्ही त्याला मारलं तरी तुझा विश्वास कसा बसेल, त्याच्या द्रौपदीने मार्ग काढला ती म्हणाली की त्याच्या मस्तकावर जन्मत एक मणी आहे, त्या पाप्याला युद्धात मारून तो मणी तुम्ही आणाल आणि मी तो पाहिन, तो मणी तुमच्या मस्तकावर धारण केलेला पाहून मी जीवन धारण करेन असा माझा इथून पुढे निश्चय आहे. नंतर द्रौपदी भूमिकेला जवळ घेत तिने त्याला अश्वत्थामाच्या वधासाठी प्रेरित केलं. भीमसेन तत्काळ रथावर आरूढ झाला, नकुल सारथ्य करण्यासाठी बसला. अश्वत्थामाची शपथाची क्रूरता भगवान श्रीकृष्णांनाही माहीत होती. अश्वत्थामाजवळ ब्रह्मशील नामक अतिशय प्रभावित अस्त्र असल्याचं त्यांना माहीत होत, म्हणून युधिष्ठिराला सावध करत ते म्हणाले की अश्वत्थामाजवळ असणारं हे अस्त्र पृथ्वीलाही भस्म करू शकेल. द्रोणाचार्यांनी प्रथम ते अस्त्र अर्जुनाला दिलेलं होतं, पण अश्वत्थामाला ते सहन झालं नव्हतं. त्यांनी त्याजवळ त्याच अस्त्राची मागणी केली, तेव्हा त्यांनी ते अस्त्र अश्वत्थामालाही दिलं, पण देताना ते प्रसन्न नव्हतं. आपल्या दुरात्म्या पुत्राची चपलता चंचलता त्याला माहीत होती, म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला असा उपदेश केला की मोठ्यात मोठी आपत्ती आली तरी रणभूमीत विशेषत मनुष्यांवर या अस्त्राचा प्रयोग करू नये. ते त्याला म्हणालेले होते की तू कधी सत्पुरुषांच्या मार्गावर स्थिर राहणारा नाही. ते ऐकून अश्वत्थामा निराश झाला आणि शोकमग्न होऊन वावलायला लागला. अश्वत्थामेची अवस्था अजूनही तशीच आहे. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला अश्वत्थामाविषयी अजून एक अज्ञात गोष्ट सांगितली की पांडव वनवासात असताना अश्वत्थामा काही दिवस द्वारकेला येऊन राहिलेला होता. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण समुद्र काठी अर्घ्य देण्यासाठी उभे असताना अश्वत्थामा त्यांच्याजवळ गेला आणि भगवंतांना म्हणायला लागला की ब्रह्मास्त्राच्या बदल्यात मी तुला सुदर्शन चक्र देतो. ब्रह्मास्त्राच्या बदल्यात मला सुदर्शन चक्र मिळावं. श्रीकृष्ण हसून त्याला म्हणाले की तुझं ब्रह्मास्त्र मान नको, ब्रह्मास्त्राशिवाय माझं चक्र तुला हवं असेल तर तू घेऊन जा. तुला जर ते उचलता आणि चालवता येत असेल तर तू अवश्य घेऊन जायला हरकत नाही. अश्वत्थामाने आपली सगळी शक्ती पणाला लावली, पण त्याला ते चक्र हलवता देखील आलं नाही. भगवान ही गोष्ट सांगून युधिष्ठिराला म्हणाले की हा क्रोधी दुष्ट चंचल क्रूर त्याच्याशिवाय तो सुनामी चर्चेला देखील आहे, त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र आहे, म्हणून भीमसेनाचं याच्यापासून रक्षण करणं हे उचित आहे. पुढची कथा आपण पुढच्या मंगळवारी पाहू. युद्ध करत असताना भगवंतांना आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या बारीकसाही सर्व गोष्टी ज्ञात होत्या. त्यांच्याशी युद्ध करायचं आहे, त्यांच्याबद्दलची खडानखडा माहिती युद्धशास्त्रामध्ये आवश्यक असते. असं असल्यामुळं हा नंतरचा देखील प्रसंग अश्वत्थामाच्या बाबतचा अत्यंत भयंकर असा आहे, पण भगवंतांनीच पांडवांना याही प्रसंगातून बाहेर काढल्याचं दिसतं. हे युद्ध जर या अश्वत्थाम्याला दिलेल्या शिक्षेनंतर युधिष्ठिराला राज्याभिषेक देखील होईल. युधिष्ठिर अश्वमेध यज्ञ करेल. भीष्म युधिष्ठिराला उपदेश करतील. हा सगळा कथाभाग तिथून पुढं असेलच असेल. काही काळ राहून भगवंत हस्तिनापूरहून द्वारकेला परत जातील आणि मग त्याच्यानंतर भगवंत साधारण 35 वर्ष जिवंत होते. त्यांची कालक्रमणा चाललेली होती. पण त्या काळामध्ये ते परत हस्तिनापुरात आल्याचा ना महाभारतात उल्लेख आहे ना भागवतात. आपलं धर्म संस्थापनेचं कार्य युधिष्ठिराकडून करून भगवंत द्वारकेला निघून गेले. जवळपास त्यांचंही अवतार कार्य संपण्याची वेळ आलेली होती. यापुढे त्यांनी उद्धवाला उद्धव विचार सांगितली. त्यानंतर असणारे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये सर्वात हृदय स्पर्शी प्रसंग म्हणजे श्रीकृष्ण सुदामा इथे माझी अशी कल्पना आहे की अजून 4 महिने हे कृष्णचरित्र बहुतेक करून चालेल संपत आलं म्हटलं तरी. फार मोठा संकल्प आपण केला असतो जेव्हा मी कृष्णचरित्र सांगायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं. 1907 साली आपण पंढरपूरला आनंद यात्रे गेलेलं असताना मी काही एक कृष्णचरित्र सांगितलं 3 दिवस आणि त्याच्यानंतर हे कृष्णचरित्र सांगायला सुरुवात झाली. साधारणपणाने अजून 4-1 महिन्यांनी फार मोठं दिव्य भव्य प्रेरक स्वार्थाचा जवळेश नसला असं चरित्र सांगून जवळपास संपण्याच्या स्थितीत आलेला आहे असं मला वाटतं. भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे त्या सर्व चरित्रामध्ये राजनीतिज्ञ युद्धकुशल असे भगवंत या सर्व प्रकरणात प्रगट होतात. व्यक्तिशः मला आवडत हे त्यांचं गोकुळातलं वास्तव. तरी देखील हा फार मोठा संकल्प दुर्योधनाच्या मृत्यूच्या योगाने एक प्रकारे भगवंतांचं जे अवतार कार्य होत ज्या कारणाकरता होत ते जवळपास तिथं साध्य झालेलं आहे म्हणून मी या चरित्राबद्दलचा उल्लेख शेवटी केला. शांत डोळे बसून